नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 24 ऑगस्ट गुरुवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. चंद्रयान 3 विक्रम लँडर जसे जसे मिनिटाला चंद्राच्या जवळ येत होते तसा तसा हा ऐतिहासिक क्षण टीव्ही एलईडी स्क्रीनवर पाहणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांच्या उत्सुकता वाढवत होता. शेवटच्या मिनिटाला चंद्रयान 3 विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच एकच जल्लोष करण्यात आला, तो म्हणजे भारत माता की जय. जळगाव येथील बाल सुधार गृहातील शौचालयात गळफास घेतलेल्या 14 वर्षीय मुलीचा 22 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला घरी जायचे होते मात्र वडील बाहेर गावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही व त्यातच तिने हा टोकाचा निर्णय घेतला अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरविठ्ठल नगरात रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. हा रस्ता मुरुम टाकून दुरुस्त करण्यात यावा यासाठी आपण भांडत आहोत, तरी देखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आता तर गरोदर महिला खड्ड्यात पडल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. आणखी कोणाचा मृत्यू व्हावा याची वाट पाहिली जात आहे असा संतप्त सवाल नगरसेविका पार्वती भिल यांनी महासभेत केला. मुंबईच्या धर्तीवर जळगाव शहरात 500 चौरस फूट व त्यापेक्षा कमी असलेल्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या महासभेत वेगवेगळ्या मतप्रवाह उमटले. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता 500 ऐवजी 300 चौरस फुटाच्या घरांनाच मालमत्ता करात माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून 2 घेतल्या जातील व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय असेल. सिने जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. ताज्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह तुमच्या मनातलं.